ज्या लोकेसमा प्रभू येशूनी लोकप्रियता वाढत होती, धर्मगुरु सल्ले त्यासना गरीब व मागासवर्गीय लोकेसमा बसाना उठाना सहन होईना नाही. पण शिमोन फरीसी या धार्मिक गुरु त्यासले आपत होतात. शिमोनने त्यांना एक मित्रले प्रभू येशूना बारामा जाणे लेवानी इच्छाशक्ती व्यक्त करी.
या माणूसनी वयक करिले वाने माले आवडी.
तुले वाटस का हाऊ कदाचित मसीहा वई?
शिमोनने प्रभूले त्यांना घर जेवण आमंत्रण दिलं. माहिती कराले की हाऊ तोच आहे का ज्यांनी यहुदी वाटदखी राहणं होतात. प्रभू येशू व शिमोन त्यांना घरवनात व दरवाजाजवळ चपला काढीसनी लवकर लवकर जेवण कराले, जागासवर बशी गयात आणि येशूले मेजवांना स्थानवर बसायला सांग. सगळा बसेसनी जेवण वाढांनी वाटबगी राहणं होतात. एक पापी जीवन जगणारी बाईने असं ऐकं की प्रभू येशू या घर जेवण करायले येईल सेतस ती एक अत्तरनी बाटली लैसनी तठेवनी.
ते काय काय कर राहिनी अठे
माले मालूम नाही.
ती बाई प्रभू येशूना जवळ वनी व त्यांना पाय तिनी अश्रुतून धुवात व तिना लांब केसतून पाय पुसात व पायसना मुक्का लिधात. शिमोननी मनमाज विचार करा.
आहू खरोखर भविष्यवादी राहता तर जी बाई त्याले हात लाई राहिनी ती कोण से कोणता प्रकारनं पापी जीवन ती जगी राहिनी आई त्याले समजत.
बाईने अत्तरनी बाटली प्रभूनी आराधनानी भावनास्मा प्रभूना पायवर वेरी दिधी. प्रभू येशूनी तवय जेवण वाढणाऱ्यांनीकडे देख.
शिमोन आई बाई कोणती से माले माहीत से, तुम्ही संग माले थोडे बोलान से. एक सावकारनं दोन कर्जदार होतात, एकले 500 रुपया देवान होतात आणि दुसराले 50. पण कर्ज फेडाले त्यासनपा काहीच नाही होत, म्हणून सावकारनी त्या दोन्हीसले ते कर्ज लेवान सोडी देन. मग त्यासना बाई कोणता त्यांवर जास्त माया करी?
माले वाटस की तो एक ज्यानं जास्त कर्ज माफ होईन.
तू बरोबर सांग, तुले आई बाई देखास का? मी तुनी घरमा उनू तू मनी पायनी वास्ता पाणी दिन नाही, पण यिने आसोस्वारी मना पाय वल्ला करात आणि तिनं बालस्वारी त्या पुसात. तू मन मुका लियसनी स्वागत कर नाही, पण मी मजारमा येवानंतर यिनी मना पायना मुका लेवन बंद नाही कर. तू मना डोकाले तेल लाय नाही, पण यिनी मना पायसले सुगंधी तेल लाय. या निवास्ता मी तुले सांगस, यिना ज्या जास्त पापे सेतस त्या पापसनी माफी वही जायलसे. यिनी खूप माया करी, पण ज्याले थोडा पापसनी माफी व्हस तो थोडी माया करस.
मग येशूनी ते बाईले सांग,
तुना पापसनी माफी व्हयलसे, तुना विश्वासनी तुले तारेलसे, शांती थी जा.
काय समजा